आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाकिस्तानला देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीचा पुनर्विचार करण्याची भारताची विनंती. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर पाकिस्तानच्या खोट्या प्रचाराला उत्तर देण्यासाठी भारत देशादेशांमध्ये पाठवणार शिष्टमंडळ. जगातली सर्वात वेगानं वाढणारी एक प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून भारताला संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात मानाचं स्थान. चालू आर्थिक वर्षात भारताचा सकल देशांतर्गत उत्पादन दर 6.3% राहण्याचा अंदाज. आणि देशातल्या आधार प्रमाणित व्यवहारांच्या एकूण संख्येनं ओलांडला 150 अब्जांचा टप्पा. आता सविस्तर बातम्या. भारतानं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला पाकिस्तानला देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीचा पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. या निधीचा मोठा भाग पाकिस्तानमधील दहशतवादाशी संबंधित पायाभूत सुविधांना मदत म्हणून देण्यात येत असल्याच्याबद्दलची शंका संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली आहे. ते काल भूज इथं हवाई दलाच्या तळावर हवाई योद्ध्यांना संबोधित करताना बोलत होते. आजच्या काळात पाकिस्तानला कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत ही दहशतवादाच्या वित्त पुरवठ्यापेक्षा कमी नाही असं सांगून ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय हवाई दलानं केलेल्या जलद आणि निर्णायक कारवाईबद्दल सिंह यांनी यावेळी त्यांचं कौतुक केलं. ऑपरेशन सिंधू दरम्यान भारतीय सैन्यानं बजावलेल्या प्रभावी भूमिकेचं केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही कौतुक होत असल्याचं सिंह यावेळी म्हणाले. दरम्यान ऑपरेशन सिंदूरमध्ये शहीद झालेल्या बिहारमधील भारतीय जवानांच्या कुटुंबांना बिहार सरकारनं प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नवी दिल्लीत विज्ञान भवनात काल झालेल्या 58व्या ज्ञानपीठ पुरस्कार वितरण समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संस्कृत भाषातज्ञ जगद्गुरू रामभद्राचार्य यांना 2023 सालचा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रसिद्ध उर्दू कवी आणि गीतकार गुलजार यांचीही 2023 सालच्या या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड झाली होती. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते समारंभाला उपस्थित राहू शकले नाहीत. साहित्य क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दोन्ही पुरस्कार विजेत्यांचं अभिनंदन केलं. समाजाला जागृत करून एकत्र आणण्याचं महत्वाचं काम साहित्य करतं. 19व्या शतकाच्या समाज प्रबोधनाच्या काळापासून 20व्या शतकातल्या स्वातंत्र्य लढ्यापर्यंत लेखक आणि कवींनी समाजाला एकत्र आणण्यात महत्वाची भूमिका बजावली होती असं राष्ट्रपतींनी यावेळी सांगितलं. यावेळी जगद्गुरू रामभद्राचार्य यांनी सांगितलं की संस्कृत भाषेत आतापर्यंत गीत महाकाव्य कोणी लिहिलं नव्हतं. रामायणावर हे गीत महाकाव्य मी लिहिलं, तसंच दशावतार चरितम हे संस्कृतमध्ये गद्य महाकाव्यही लिहिलं. आपल्या या साहित्य सेवेचा योग्य सन्मान या पुरस्कारामुळे झाला आहे अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यानंतर पाकिस्ताननं खोट्या बातम्यांच्या आधारे जगभरात भारताविरोधात दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारत आता मुत्सद्देगिरीच्या जोरावर या प्रचाराचा प्रतिकार करत आहे. 22 मे पासून 8 खासदारांचे गट 5 विविध देशांमध्ये भेटी देतील, जिथे ते स्थानिक प्रतिनिधींना पहलगाम हल्ला, पाकिस्तानचा खोटा प्रचार आणि ऑपरेशन सिंदूर मागील सत्य यासंबंधी माहिती देतील. प्रत्येक गटामध्ये 5 ते 6 खासदार आणि परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी असतील. पाकिस्तानमधून होणाऱ्या दहशतवादाबद्दल भारताची भूमिका जागतिक समुदायासमोर अधिक ठळक करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे. ऑपरेशन सिंदूरचं यश हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दृढ राजनैतिक इच्छाशक्ती, भारतीय गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेली अचूक माहिती आणि भारतीय सैन्याच्या तिन्ही दलाची अचूक मारक क्षमता यांचं उत्तम प्रतीक आहे असे गौरवोद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काढले. नवी दिल्लीत काल शहा यांच्या हस्ते मल्टी एजन्सी सेंटरचं उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. भारताची तिन्ही सैन्य दलं, सीमा सुरक्षा दल आणि इतर सर्व सुरक्षा दलाच्या शौर्यावर देशाला गर्व आहे असंही शहा यावेळी म्हणाले. 500 कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेलं हे सेंटर वर्तमान जटील सुरक्षा समस्या सोडवण्यासाठी तसंच राष्ट्रासमोरची दहशतवादासाठी यासारखी आव्हानं पेलण्यासाठी सर्व सुरक्षा यंत्रणांमध्ये समन्वय प्रस्थापित करून त्यांच्या प्रयत्नांना एकात्मिक व्यासपीठ मिळवून देईल असंही शहा यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान गृहमंत्री अमित शहा आजपासून 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असून आज गांधीनगर इथं ते 708 कोटी रुपयांच्या विविध कल्याणकारी योजनांचं उद्घाटन करणार आहेत. तसंच त्यांच्या हस्ते काही योजनांचा कोनशिला समारंभही होणार आहे. शहा उद्या अहमदाबाद आणि मेहसाणा इथं विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय संरक्षण दलाच्या गौरवपूर्ण कामगिरीच्या सन्मानार्थ देशभर विविध राज्यांमध्ये तिरंगा यात्रा काढण्यात येत आहेत. काल दक्षिण त्रिपुरातील बेलोनिया इथं काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेत केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन हे सहभागी झाले होते. तामिळनाडूमध्ये विविध ठिकाणी, केरळमध्ये कालिकत, कन्नूर, पलक्कड इथं तर हरियाणामध्ये हिस्सार आणि कुरुक्षेत्र इथंही काल काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेत नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. महाराष्ट्रात नागपूर जिल्ह्यातील कामठी शहरात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत तिरंगा यात्रा काढण्यात आली. जळगाव, सोलापूर, जालना, कणकवली शहरात देखील या यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालामध्ये भारताला जगातली सर्वात वेगानं वाढणारी एक प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून स्थान देण्यात आलं आहे. यानुसार चालू आर्थिक वर्षात भारताचा सकल देशांतर्गत उत्पादन दर अर्थात जीडीपी हा 6.3% वाढीचा राहील असा अंदाज आहे. जागतिक आर्थिक परिस्थिती आणि 6 मई आढाव्यानुसार भारताचा 6.3% विकास दर हा जगातल्या मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक असल्याचं अहवालामध्ये म्हटलं आहे. 2026 मध्येही वाढीचा हा वेग कायम राहून तो 6.4% होईल असा अंदाज यामध्ये व्यक्त करण्यात आला आहे. देशातल्या आधार प्रमाणित व्यवहारांच्या एकूण संख्येनं 150 अब्जांचा टप्पा ओलांडला आहे. आधारचा व्यापक प्रमाणातला वापर आणि देशातील डिजिटल अर्थव्यवस्थेच्या वाढीचं हे प्रतिबिंब आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार एकट्या एप्रिल महिन्यामध्ये 210 कोटी आधार प्रमाणित व्यवहार झाले. गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यापेक्षा हे प्रमाण 8% जास्त आहे. देशातील साखर हंगाम आता संपला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादनामध्ये 18% अर्थात 58 लाख टनांनी घट झाली आहे. देशात यंदा 257 लाख टन साखरेचं उत्पादन झालं. गेल्या वर्षी हेच उत्पादन 315 लाख टन इतकं झालं होतं. सरासरी साखर उतारातही 0.80% घट होऊन यंदा केवळ 9.30% साखर उतारा मिळाला आहे. यंदा उत्तर प्रदेशनं महाराष्ट्राला मागे टाकत अव्वल क्रमांक पटकावत 92,80,000 टन उत्पादन घेतलं. महाराष्ट्रात 80,95,000 टन साखरेचं उत्पादन झालं. 2025 दोहा डायमंड लीग पुरुष भालाफेक स्पर्धेत काल भारताच्या अव्वल भालाफेक पटू नीरज चोप्रानं दुसरा क्रमांक पटकावला. अंतिम फेरीत जर्मनीच्या ज्युलियन वेबरनं 91.6 मीटर अंतरावर भालाफेक केल्यामुळे 90.23 मीटरच्या विक्रमी अंतरावर भालाफेक करूनही नीरजला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. महिलांच्या 3,000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेमध्ये भारताची पारुल चौधरी 6व्या क्रमांकावर राहिली. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान पश्चिम राजस्थानमध्ये काही ठिकाणी धुळीचं वादळ होण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाकिस्तानला देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीचा पुनर्विचार करण्याची भारताची विनंती. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर पाकिस्तानच्या खोट्या प्रचाराला उत्तर देण्यासाठी भारत देशादेशामध्ये पाठवणार शिष्टमंडळ. जगातली सर्वात वेगानं वाढणारी एक प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून भारताला संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात मानाचं स्थान. चालू आर्थिक वर्षात भारताचा सकल देशांतर्गत उत्पादन दर 6.3% राहण्याचा अंदाज आणि देशातल्या आधार प्रमाणित व्यवहारांच्या एकूण संख्येनं ओलांडला 150 अब्जांचा टप्पा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.